नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांसह सर्वत्र घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ. अल्पवयीन आरोपींची वयोमर्यादा 18 वरून 14 वर्ष करण्याचा विचार, उपमुख्यमंत्री अजित पवार. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना ईडीचं समन जारी. आणि महिलांच्या आयसीसी T20 विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात. आता सविस्तर बातम्या. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. राज्यात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांसह देवीच्या सर्वच मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी घटाची कल्लोळ तीर्थापासून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 9 दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्र महोत्सवात देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येतात. नांदेड जिल्ह्यात माहूर इथंही रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला. नागरिकांनी आज पहिल्या माळेला देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज रेणुका मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांच्या वाहतूक सेवेसाठी एसटीच्या 110 बस उपलब्ध राहणार आहेत. तसंच 3 आरोग्य पथकही नियुक्त करण्यात आली आहेत. कोल्हापूर इथं करवीर निवासिनी अंबाबाई देवीची पूजा श्री सुक्तवर्णित महालक्ष्मी रुपात बांधण्यात आली. मंदिरात सकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर घटस्थापना झाली. त्यानंतर तोफीची सलामी देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक पूजा करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात वणी इथं सप्तशृंगी देवीची प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते सकाळी महापूजा करण्यात आली. त्यापूर्वी देवीच्या अलंकाराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गडावर महापूजा करून घटस्थापना करण्यात आली. अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीची बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज सकाळी सपत्नीक महापूजा केली. वर्णी पूजेनंतर घटस्थापनेनं देवीच्या नवरात्राला प्रारंभ झाला. 12 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या उत्सवात दररोज भजन कीर्तन प्रवचन आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. खान्देश कुलस्वामिनी असलेल्या धुळ्याच्या एकविरा देवीची आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी खासदार डॉ शोभा दिनेश बच्छाव यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात तुळजाभवानी मंदिरात, सिडको इथल्या रेणुका माता मंदिरात तसंच हर्सुल इथल्या हरसिद्धी माता मंदिरासह शहरातील विविध मंदिरात घटस्थापना करण्यात आली. कर्णपुरा मंदिरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आज घटस्थापनेनंतर आरती करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबेच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज मोठ्या आनंदात सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज श्री महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन घेतलं. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं नागपूर इथं दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधांची तयारी लवकरात लवकर पूर्ण करा असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं दीक्षाभूमीवरील सुविधांचा चौधरी यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या घाटपूर इथं श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी संस्थांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. या भूमिपूजन कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, आमदार आकाश कुंडकर, आमदार संजय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अल्पवयीन आरोपींची वयोमर्यादा 18 वरून 14 वर्ष करण्याचा विचार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकारी वर्गाकडूनही अशी मागणी केली जात असल्याचं पवार यांनी सांगितलं. राज्य शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केलं ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागानं नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असे कौतुकोद्गार केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी काढले आहेत. मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय इथं आयटीआय मुंबईचं नामकरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई असं करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण घेऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे असं चौधरी म्हणाले.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाइट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते माजी खासदार व्यंकटेश भगवानराव खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ यांची 121वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं मराठवाड्यात स्वामीजींना अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वामीजींना ट्विट संदेशातून आदरांजली अर्पण केली. हैदराबाद मुक्तीसाठी सर्वस्वपणाला लावणारे सेनापती तसंच आध्यात्मिकता आणि राजकारण यांचा विलक्षण संयोग साधणारे लोकप्रिय नेतृत्व शिक्षणतज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मौलिक जीवनप्रवासास विनम्र अभिवादन असं मुख्यमंत्र्यांनी या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्यापासून 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण गांधी यांच्या हस्ते होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या विरोधात समन जारी केलं आहे. हैदराबादच्या उप्पल इथल्या राजीव गांधी क्रिकेट मैदानासाठी डिझेल जनरेटर, अग्निशामक यंत्रणा आणि छत यांच्या खरेदीत 20 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणावरून हे समन जारी करण्यात आलं आहे. महिलांच्या आयसीसी टी20 विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. बांगलादेशांनी प्रथमच खेळणारा स्कॉटलँड यांच्या उद्घाटनाचा सामना होत आहे. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. येत्या 20 तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 10 संघ उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी या स्पर्धेत मागील 3 वेळा विजेतेपद मिळवलं असून भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. मुख्य स्पर्धेपूर्वी झालेला सराव सामन्यामध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना पराभूत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथले शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी परंडा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार विक्रम काळे, धाराशिवचे आमदार कैलाश पाटील यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधी तसंच भूम परंडा वाशी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या वतीनं येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत शहरात लायन्स सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. आज शहरातल्या उल्कानगरी इथं स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. याप्रसंगी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यंदाच्या वर्षी 15 समाजोपयोगी उपक्रम राबवून सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर मालपाणी यांनी दिली. परभणी इथं विविध तपासणी केलेल्या 4,000 ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या 17,000 सहाय्यक साधनांचं उद्या मोफत वाटप करण्यात येणार आहे. एकाच मतदारसंघात सर्वाधिक लाभार्थी असणारा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याची माहिती परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिली आहे. काठी, कोपरकाठी, अल्युमिनियम कुबड्या, 3 पायाची काठी, 4 पायाची काठी, श्रवणयंत्र, घडीचं वाकर, नंबरचा चष्मा, चाकांची खुर्ची आदी साहित्याचा समावेश आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आदिशक्तीच्या 3.5 शक्तीपीठासह सर्वत्र घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ. अल्पवयीन आरोपीची वयोमर्यादा 18 वरून 14 वर्ष करण्याचा विचार, उपमुख्यमंत्री अजित पवार. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना ईडीचं समन जारी. आणि महिलांच्या आयसीसी टी20 विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.